शासनाचे गडद पडे तई हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा हृदयी हाची न समाये बुद्धी ते गिवसूनी ठाये तेथ संशयात्मक होये लोकत्रय ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग तरी तेणे ज्ञान शस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निश्चेखता फिटे मानसींचा या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करो नि हृदयस्था संशयासी ऐसे सर्वज्ञाचा बापू जो कृष्ण ज्ञान दीपू तो म्हणतसे स कृपू ऐके राया तव या पूर्वापर बोलाचा विचारूनी कुमरू पंडूचा कैसा प्रश्नू हन अवसरींचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणिपैल पुढा जयाची या बर्वेपणी कीजे आठा रसांची ओवाळणी जो सज्जनाची आयणी विसावा जगी तो शांतूची अभिनवेल ते परी असा मराठे बोल जे समुद्राहूनी सखोल अर्थ भरित जैसे बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी ना तरी कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेथ साहित्य आणि शांती हे रिखात हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता आधीच साखर आवडे तेच जरी ओखदा जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा सहजे मलया निळू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हे ते नाचवी तेवीची काना करवी म्हणवी बापू माझा तैसे कथेचे इये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी म्हणवनी आथिलिया आराणुका गीतार्थू हा निका ज्ञान देवो म्हणे आईका निवृत्ती दासू
हरि हरि वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि ध्यान योगाचा अभ्यास करता आवश्यक असे पतंजलींनी सांगितलेले यम नियम आपण पाहिले. यम याचा अर्थ रूढ अर्थाने असणारी मृत्यूची देवता नसून यम याचा अर्थ मानसिक व्रत आणि नियम म्हणजे कायिक व्रत. तसंच गीतेनी सांगितलेले जणू यम नियम म्हणजे ध्यानाची पूर्वतयारी तेही आपण पाहिलं. हा यमनियमांचा अभ्यास किंवा याचं आचरण हे 100% जमलेला साधक सापडणं फार कठीण. कधीही शास्त्र 100% सांगेल आणि आचरण करणाऱ्यांनी यथाशक्य आचरण करायचं आहे, अधिकाधिक आचरण करून आपली तयारी वाढवायची आहे असा याचा अर्थ आहे. असं असल्यामुळं हा अभ्यास जरी कठीण वाटला तरी सोडता कामा नाहीये. यमनियम हा साधकाचा पक्षी सदाचार आहे. यमनियमाच्या आचरणानी आणि केवळ आचरणानीच तो अधिकाधिक जमू लागेल, आचरणानीच प्रगती होईल. यमनियमांचा विचार झाल्यानंतर ध्यानाच्या शास्त्रामध्ये असणारा महत्वाचा विचार म्हणजे आसन विचार. या आसन विचारामध्ये ध्यानाकरता असणारी शरीराची सुस्थिती इथपासून विचार खरं म्हणजे केलेला आहे. भगवंतांनी मात्र तो मांडलेला नाही. पण योगाभ्यासामध्ये योगाचा म्हणजे ध्यानाच्या अभ्यासाची पूर्वतयारी म्हणून योगासनांचा समावेश जरूर केला जातो. यमनियमांचं आचरण यथाशक्य करत असतानाच ध्यानाचा सराव सुरू करावा. यमनियम आचरू आणि मग पुढे कधीतरी ते नीट जमलं की ध्यानाचा अभ्यास करू अशी परिस्थिती नाही. शरीराची एक प्रकारची तंदुरुस्ती किंवा उत्तम स्थिती ही राखण्यासाठी तसंच शरीर बलसंपन्न असण्यासाठी आरोग्यपूर्ण अशी शरीराची स्थिती असण्यासाठी देखील काही आचाराची गरज आहे. शरीर ध्यानाच्या अभ्यासाकरता लवचिक असणं हे देखील महत्वाचं आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या जन्मामध्येच म्हणजे चालू जन्मामध्येच आत्मज्ञान संपन्न म्हणजे आनंद प्रेम शांती समाधान यांनी युक्त असं जर जीवन मिळवायचं असेल तर जसा ध्यानाचा अभ्यास गरजेचा आहे तसं दीर्घकाळ निरंतर शरीर टिकून राहणं हीही महत्वाची गोष्ट आहेच. तसं झालं तरच ध्यानाचा अभ्यास देखील दीर्घकाळ करता येईल. एवढंच नव्हे तर संसार अथवा कर्मयोगाचं आचरण देखील ज्या देह इंद्रियांनी होणार तो देह उत्तम असणं ही आवश्यकच गोष्ट आहे. त्यामुळं नियमित व्यायामाने शरीर ठीकठाक ठेवणं आणि त्या दृष्टीने सर्व स्नायूंना ताण आणि त्यांची शक्ती वाढवणं असे अभ्यास गरजेचे आहेत. स्नायूंना ताण दिला म्हणजे स्नायू किंवा शरीर लवचिक राहील. तसंच स्नायूंना ताकद निर्माण होईल असेही व्यायाम गरजेचे आहेत. विवेकानंद तर असं म्हणत असत की एक तासभर फुटबॉल खेळल्यानंतर मग ध्यानाला बसावं असं म्हणत असत. पतंजलींनी देखील योगाभ्यासाची म्हणजे आसनांची अशी अपेक्षा निश्चित केलेली आहे. स्वामीजी देखील नो एक्झरसाइज नो फूड असं म्हणत असत. त्या दृष्टीने किमान 30-1 मिनिटाचा तरी व्यायाम असायला हवा. सूर्यनमस्कार, योगासनं अथवा एखादा खेळ, मैदानी खेळ अशा प्रकारचा व्यायाम गरजेचा आहे. योगासनांनाच योगा म्हणण्याची प्रथा आहे ते मात्र बरोबर नाही. योग याचा अर्थ परमात्म्याशी एकरूपता साधण्यासाठी केलेला ध्यानाचा अभ्यास म्हणजे योग. मात्र योगासनं ही जीवनामध्ये गरजेची आहेत. आपल्याला कोणत्याही वयामध्ये तास दीड तास ध्यानाची बैठक जमवण्यासाठी शरीर तशा पद्धतीने ठेवणं आणि म्हणून व्यायामाचा आधार घेणं हे योग्य ठरतं. आसनाच्या विचारामध्ये ध्यानाच्या जागेचा विचार खूप केलेला आहे. आपण ज्या ठिकाणी ध्यान करू ती जागा पवित्र असायला हवी, तसंच आपल्या सरावाची असावी. म्हणून नेहमी एकाच विशिष्ट ठिकाणी ध्यान करावं. ध्यान ही अतिशय तरल आणि नाजूक अशी गोष्ट असल्यामुळं जर स्थान बदललं तर बदललेल्या स्थानाचा नकळत आपल्या मनावर चित्तावर परिणाम होतो, त्याची स्मृती असते आणि एक प्रकारची नैसर्गिकता अथवा निर्माण झालेला जो सराव असतो त्याच्यामध्ये थोडा अडथळा येतो. झोप ही गोष्ट देखील ध्यानासारखीच नाजूक असल्यामुळं कित्येकांना जर जागा बदलली तर पटकन झोप लागत नाही असा अनुभव येतो. जसं झोपेचं, कारण ज्या ठिकाणी मन शांत होऊन नाहीसं होणार आहे, सुषुप्तीमध्ये जाणार आहे, ती जागा सरावाची जशी असावी तसं ध्यानाची जागा देखील सरावाची असावी. भगवद्गीतेनी शुचौ देशे प्रतिष्ठाप्य ध्यानाची जागा ही पवित्र असावी, तो देश पवित्र असावा असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना संती वसविला ठावो असं ध्यानाच्या जागेचं वर्णन केलेलं आहे. संतांनी निर्मिलेली किंवा संतांच्या वास्तव्याने पुनित झालेली किंवा ज्या ठिकाणी साधूंनी तप केलेलं आहे, साधना केलेली आहे, अशी म्हणजे या ध्यान मंदिरासारखी. कुठल्याही ध्यान मंदिरासारखी, कुठलाही संप्रदाय असो किंवा शिवालय, एखादा निगूढ मठ, अशी जागा जर मिळाली तर उत्तम. त्या ठिकाणी साधकांची ये जा असावी आणि इतर लोकांच्या पायरवाने ती जागा मळलेली नसावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कमी वर्दळीची अशी असावी. थोडक्यात निर्माण केलेली ध्यानाच्या करता निर्माण केलेली अशी पवित्र जागा असावी किंवा निसर्गरम्य शांत असं ठिकाण असावं. बहुत करूनी निशब्द असावं. जलाशयाच्या जवळ अथवा नदी लगत पाणवठ्याजवळ ज्ञानेश्वर महाराज सर म्हणतात की पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवणे एके वेळे बैसे कोकिळही होका. पाणवठ्याच्या ठिकाणी किंवा जलाशय असेल तिथं त्या पाण्याच्या योगाने तिथं हंस पक्षी आले तर चालेल. दोन्ही चारी सारसे चक्रवाक पक्षी किंवा कधी कधी एखाद्या वेळेला तिथं बसेल तर कोकिळ देखील असावा असं म्हणतात. निरंतर नाही तरी आली गेली काही होतो का मयुरेही आम्ही ना न म्हणो. नेहमी नेहमी आले पाहिजेत असं नाही, पण मधून अधून जर मोर त्या ठिकाणी आले तर आम्ही नको म्हणणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा रमणीय प्रदेशामध्ये जर भाग्यवशात शहरांमध्ये जिथं सिमेंटची जंगले आहेत तिथं हे असं कसं सापडणार, पण जर असं कुठं ठिकाण मिळालं तर त्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या शिवालयात अथवा मठामध्ये जागा पाहून तिथं ध्यानाला बसावं. स्वामी माधवनाथ असं म्हणत असत की ध्यानाला बसण्यासाठी आपल्या घरासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. आपण मंदिरात अशा करता जातो की आपल्या घराचं थिएटर झालेलं आहे, आपल्याला शांती हवी आहे म्हणून आपण मंदिरात जातो. पण आपलं घर जर मंदिरासारखं पवित्र असेल, तिथं जर चांगले विचार प्रसृत झालेले असतील, आचार जर तिथं चांगले असतील, तर असं घरच ध्यानाकरता सर्वात उत्कृष्ट जागा. अशा आपल्या घराचा एखादा कोपरा किंवा शक्य असेल तर स्वतंत्र खोली किंवा देवघर, देवांकरता घरात जागा नसते, जिन्याखाली अथवा कुठेतरी जिथे शक्यतो झटपट पूजा उरकता येईल अशा ठिकाणी, बाकी सगळ्या खोल्या प्रशस्त असू शकतात. पण तशा प्रकारे हा स्केअरसिटीचाही मुद्दा आहे. जागेचं दुर्मिळत्व आणि जागेचा जो वापर आहे त्या वापराकरता असणारी मर्यादा, याकरता आपलं घर आणि घराचा एखादा कोपरा देखील नित्य नियमांनी ध्यानाला बसण्यासाठी योग्य आहे. खर तर एक ध्यानाचं, भक्तीचं किंवा विकाराच्या मुक्तीचं असं स्थान प्रत्येक घरामध्ये अवश्यमेव असावं. त्या ठिकाणी ध्यानाला बसण्याचा आपला सराव असल्यामुळं तिथं आपली मनस्थिती ध्यानाला सहज पोषक अशी बनते. या ध्यानाच्या जागेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जास्त वाऱ्याचा स्पर्श नसणारी असावी, वायुविजन त्या ठिकाणी असावं, मोकळी हवा खेळत असावी, पण जास्त वारा मात्र नको, शुद्ध हवा असावी. कोंदट कुबट अशी हवा येणारी जागा नसावी. अशा प्रकारचा ध्यानाच्या जागेचा विचार झाल्यानंतर ध्यानाचं आसन म्हणजे बसकर कसं असावं, स्वामीजी म्हणत असत की मऊ असावं, मऊ कापसाची पातळशी अशी गादी, सुती आसन असेल तरी देखील चालेल, किंवा सतरंजीची घडी असेल तरी चालेल, त्याच्यावर धूत वस्त्राची घडी घालावी, जमिनीच्या ओलाव्याचा किंवा गारव्याचा थंडाव्याचा त्रास बसणाऱ्याला होऊ नये, नाहीतर सांधे धरण्याची शक्यता. वयोमानानुसार पाठ टेकणं जर आवश्यक वाटलं तर भिंतीचा गारवा पाठीला लागणार नाही म्हणून एखादी कापसाची उशी जरी पाठीशी धरली तरी चालेल. अशा प्रकारे बसण्याचा विचार केल्यानंतर भगवद्गीता असं सांगते की अशा ठिकाणी एकांतात बसावं. अशा एकांत स्थळी एकट्याने बसावं. योगी युंजीत सततम आत्मानम रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. अशी पवित्र जागा शोधून निर्माण करून त्या ठिकाणी परमात्म चिंतनासहित बसावं. योगी युंजीत सततम, तसंच आपला देहात्म समुदाय आहे तर तो सर्व अबरून यत चित्तात्मा अशा पद्धतीने, तसंच आशारहित, संसाराची आशा, फळाची आशा, कर्मफळाची आशा, अनेक प्रकारच्या आशा या ध्यानाच्या वेळेपुरत्या तरी हद्दपार व्हाव्यात. तसं आपल्या मनात असणारा जो सगळा संग्रह आहे तो सगळा संग्रह देखील टाकून द्यावा. अपरिग्रहा, या क्षणाला मला कशाची गरज नाही अशी भावना असावी, हा सगळा भावनेचा भाग आहे. अशा ठिकाणी एकट्याने राहावं, एकांत स्थळ असावं आणि तिथं एकट्याने बसावं. या एकांत जागेमध्ये आणि एकट्याने बसावं या द्विरुक्तीमध्ये विनोबा असं म्हणतात की भगवंतांचं त्यक्त सहाय्यत्व सूचित होत. कसलंही सहाय्यत्व नसावं. एका मित्राबरोबर जरी बसत असू तरी मित्राच्या अनुपस्थितीत ध्यान चांगलं होणार नाही. ध्यान हे स्वतंत्र आणि आपण एकट्याने नेहमी करावं, सहाय्यत्व नसावं. पण याचा अर्थ मात्र गुरु किंवा मार्गदर्शकाचंही सहाय्यत्व नसावं असा नाही. गुरुंसमवेत चालेल, तिथं एकांताचाही एकांत मिळतो. अशा प्रकारचा ध्यानाच्या एकांत जागेचा विचार केल्यानंतर आसन विचार म्हणजे कशा प्रकारे शरीराची स्थिती असावी याचा विचार ध्यानाचा अभ्यास सांगताना सांगितलेला आहे. ध्यानाच्या अभ्यासाकरता पतंजलींनी कोणत्या एका विशिष्ट आसनाचा आग्रह धरलेला नाहीये. ते स्थिर सुखम आसनम असं म्हणतात. शरीर ज्या स्थितीत राहिलं असताना मन आणि शरीर या दोहोंनाही सुख वाटेल आणि स्थिरता प्राप्त होईल असं आसन असावं असं पतंजली म्हणतात. त्या ठिकाणी मन देखील निश्चिंत राहिलं पाहिजे आणि मन देखील त्या बसण्यामुळेच केवळ सुखाला प्राप्त झालं पाहिजे आणि शरीरालाही असुविधा नको. आपलं आसन असं असावं की जेणेकरून आपलं शरीर अवघडणार नाही. शरीराला सहज रीतीने एखाद्या विशिष्ट आकारात स्थिर ठेवणं याला आसन असं म्हणतात. प्रत्यक्ष उपासनेच्या वेळी मात्र पद्मासन किंवा वज्रासन किंवा सिद्धासन अशा प्रकारचं आसन सांगण्याचा प्रघात निश्चित आहे. यापैकी एखाद्या आसनाचा सराव कित्येक जण करतात, त्यामुळं ही आसनं विशेष करून ध्यानाची आसनं म्हणून सांगितलेली आहेत. भगवद्गीता देखील आपल्या प्रतिपादनामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही आसनाचा आग्रह धरत नाही. भगवद्गीता समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिराहा संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चान न अवलोकयन असं म्हणते. पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेत असावं. हनुवटी भूमीला समांतर असावी. कधी कधी हनुवटी ही मानेच्या खळग्यापाशी इतकी खाली नेण्याचा कित्येकांना सराव असतो, अथवा डोकं माग झुकवलं जातं, माग वळवलं जातं, अशा प्रकारे बसू नये. पाठीला अर्थातच पोक देऊन पोक काढून बसू नये. याचं कारणही असं की मेंदूकडून ज्या सर्व ज्ञानाच्या संवेदना आणि आज्ञा सर्व शरीरात जातात त्या पाठीच्या मणक्याच्या मार्फत जातात. असं असल्यामुळं त्या विना अडथळा जाण्यासाठी सरळ बसणं हे अतिशय चांगलं. पुढे झुकलेली मान अथवा पाठ हे पुढं कधीतरी मानेचं किंवा मेरुदंडाचं असं दुखणं निर्माण करण्याची शक्यता असते. आसनाचा विचार हा योगाच्या प्रत्यक्ष अभ्यासासाठी महत्वाचा आहे, तसा सुयोग्य आसनामुळे शारीरिक पीडा देखील टळते. ती ध्यानाच्या अभ्यासाने कोणतीतरी पीडा मागे लावून घेण्यात काही मतलब नाही. त्यामुळेही महत्वाचं आहे. आसन अचल आणि स्थिर असं असावं. अचल म्हणजे न हलणार. सारखीच ही मांडी त्या मांडीवर, हात मांडीवर, मध्ये इकडं बाजूला मान सारखी हलवतोय अशी अशी ध्यानाची पद्धत नसावी. आसन घातल्यावर कुठल्याही एका बाजूला कलू नये किंवा डोलू नये, मान सतत हलेल अशा प्रकारे. किंवा आपण देखील झोपाळ्यासारखे सतत हालचाल करतो आहोत असं असू नये. असं पुढं माग न होता अचल अशा पद्धतीने आसनावर बसणाऱ्यांनी दीर्घ काळ आणि स्थिर बसण्याचा सराव करावा. शरीराची स्थिती वारंवार बदलू नये. शरीराची तसंच मनाची स्थिरता प्राप्त झाली तरच ध्यानाचा अभ्यास साध्य होईल. त्यामुळे शरीराची स्थिरता आणि मनाची स्थिरता या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. डोळे मिटावेत आणि आपली अंतर्दृष्टी आज्ञाचक्रापाशी म्हणजे या ठिकाणी ठेवावी. ज्ञानेश्वर महाराज त्याला सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी असं म्हणतात. तेथ पाठेमोरी दिठी पारखोन या, मागून त्या ठिकाणी पाहत राहू असं ते सांगतात. गीतेनी 5व्या अध्यायामध्ये अशा प्रकारे दोन भुवया जिथं मिळतात तिथं लक्ष ठेवावं असं सांगितलं. 6व्या अध्यायामध्ये नासिकाग्र दृष्टी ठेवावी असं एक वर्णन आलेलं आहे. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशाहाचन अवलोकयन असं भगवंत म्हणत. हे जे नासिकाग्र आहे ते नासिकाग्र म्हणजे नाकाचा शेंडा नव्हे. ध्यानाच्या वेळेला नाकाचा शेंडा म्हणजे नाकाचं एक टोक जिथं कपाळाला येऊन मिळतं तो प्रदेश, त्याला भ्रुकुटी मध्य किंवा आज्ञाचक्र असं म्हणतात. अशा प्रकारे बसल्यानंतर एक प्रकारचं आसन स्थैर्य अनुभवावं. ध्यानाच्या आसनाने शरीर आणि मन दोन्ही स्थिर आणि शांत राहावीत आणि दीर्घकाळ सुमारे 1.5 ते 2 तास 3 तास अशा प्रकारे सुखावह पद्धतीने बसता यावं, जेणेकरून पुढे प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याचा अभ्यास विनासायास करणं शक्य होईल. शरीर स्थिर आणि सुखावह पद्धतीने आसनामध्ये स्थित होण्यासाठी योगसूत्रकार प्रयत्न शैथिल्य असा शब्द वापरतात. इंद्रियांचा हा जो प्रयत्न शैथिल्य हा शब्द आहे तो समजून घेण्यासाठी प्रयत्न संवेग हा शब्द समजून घेणं गरजेचं आहे. इंद्रियांच्या सगळ्या कृतींच्या माग ती कृती करण्याची प्रेरणा असते, त्याला प्रयत्नांचा संवेग असं म्हणतात. अगदी ध्यानाला बसण्याची प्रेरणा देखील एका अर्थाने प्रयत्न संवेग आहे, ध्यानाच्या प्रयत्नाचा संवेगच आहे. कारण ध्यानामध्ये देखील दीर्घकाळ शरीर आसनाच्या स्थितीमध्ये बांधून ठेवण्याची प्रेरणा काम करत असते. ध्यानाचा उद्देश हा ध्यात्याला म्हणजे जो ध्यानाला बसलेला आहे त्याला स्वरूपबोध प्राप्त होणं हा आहे. हा उद्देश पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण झाला नसताना देखील ध्यानातून उठण्याची जी प्रेरणा होते त्या प्रेरणेला देखील प्रयत्न संवेगच म्हणतात. जसं ध्यानाला बसण्याची प्रेरणा हा प्रयत्न संवेग आहे, तसं आता ध्यान बास झालं असेल अर्धा तास असं म्हणून 10 मिनिटात उठणं हा देखील प्रयत्न संवेगच आहे. ध्यानाला बसण्याच्या प्रयत्नाच्या संवेगामुळे आसन जमवलं जातं. मात्र या प्रयत्नाच्या इच्छेच्या दरम्यान कधी कधी शरीर स्थितीमध्ये मान, खांदे, पाठ या गोष्टी ताणून धरणं किंवा फार पुढे झुकणं, मान फार माग झुकवणं किंवा पुढे झुकवणं किंवा एका बाजूला वळवणं किंवा कानशिलं ताणून धरली जाणं, भुवया वर उचलले जाणं, कपाळाला आठी आठ्या पाडणं किंवा कोणी कोणी हास्य मुद्रा धारण करतात तशी हास्य मुद्रा धारण होणं, असं ध्यान साधक खरं म्हणजे प्रयत्न संवेगामुळेच करतो. ध्यानाचा जो प्रयत्न करायचा असतो त्या प्रयत्नापोटी आतल्या तीव्र इच्छेनी कुठल्या तरी अवयवावर तो ताण देतो आणि तसं बसण्याचा प्रयत्न करतो. कालांतराने त्याला तसं बसण्याचा सरावच होऊन जातो. त्यामुळे ध्यान करायला आलेला साधक बसल्या बसल्याच भुवया वर करतो, चांगलं ध्यान झालेलं नसताना. अतिशय उत्तम ध्यानामध्ये सहज भुवया वर होतील, पण भुवया वर करण्याचाच प्रयत्न संवेग निर्माण होतो, त्यांनी काही साधत नाही. उलट याचा परिणाम कालांतराने पाठदुखी, मान अवघडणं, डोळ्यावर ताण येणं, कपाळ किंवा डोक्याचा वरचा प्रदेश अथवा मागचा डोक्याचा भाग जड झाल्यासारखा वाटणं, अशा गोष्टी अनुभवाला यायला लागतात. अशा वेळेला इंद्रियांचे जे अनावश्यक प्रयत्न आहेत ध्यान करत असताना, ते प्रयत्न ओळखण्याचा आणि संबंधित विपरीत प्रयत्न सोडून देणं याचा अभ्यास म्हणजे प्रयत्न शैथिल्य. मधून अधून आपल्या ध्यानाच्या स्थितीकडे पाहून आपण अशी अनावश्यक एखादी क्रिया केली नाहीये ना हे पाहणं आणि तो प्रयत्न सोडून देणं, परत शरीर पूर्वीच्या स्थितीमध्ये आणणं हे गरजेचं राहतं. एकदा अशा प्रकारच्या प्रयत्न शैथिल्याची कला साधली की शरीराला आणि मनाला स्थिरता आणि सुखता या दोन्ही गोष्टी येतात. आवश्यक त्या शारीरिक आणि मानसिक श्रमांचा या स्थिरतेमुळे आणि सुखतेमुळे परिहार व्हायला सुरुवात होते. अशा अनावश्यक शारीरिक आणि मानसिक स्थितींचा परिहार व्हायला लागला की त्यासरशी शरीर मन या दोन्ही गोष्टी एक प्रकारे सतत तरतरीत राहतात. ध्यानातून उठण्याची वेळ झालेली नसताना ध्यान संपून उठण्याची प्रेरणा होणं हा देखील प्रयत्न संवेग आहे आणि त्या इच्छेसरशी इंद्रिय ध्यान सोडून आसन मोडून ध्यानातून बाहेर पडतात. अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होऊन त्या प्रवृत्तीच्या रेट्यामुळे जोरामुळे तो ध्यान मोडतो. अशा वेळी देखील हा प्रयत्न संवेग ओळखावा आणि ध्यान विसर्जित करण्याचा प्रयत्न सोडून द्यावा या अभ्यासाला देखील प्रयत्न शैथिल्य असं म्हणण्याचा प्रघात आहे. प्रयत्न शैथिल्याची युक्ती अशा प्रकारे साधावी आणि ध्यानाची बैठक न मोडता परत ध्यानामध्ये मग्न होऊन जावं. अशा प्रकारे निद्रितावस्थेच्या प्रमाणेच जागृत पण ध्यानावस्थेमध्ये शरीरातील सर्व स्नायू एकाच वेळेला, जे शास्त्रीय शब्द असा आहे की एक समयावच्छेदे करून सैल सोडण्याची कला म्हणजे प्रयत्न शैथिल्य आणि ध्यानामध्ये अशा प्रकारे हे प्रयत्न शैथिल्य सहजच असावं. झोपेच्या वेळेला हे प्रयत्न शैथिल्य असतं. झोपेच्या वेळेला कुठल्याही स्नायूवर ताण न देता आपण सुखानी निद्रेच्या स्वाधीन झालेले असतो. मी वारंवार झोपेचा अशा करता उल्लेख करतोय की ते आपल्याला सहज होतं, मात्र झोपेचा आणि ध्यानाचा संबंध आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगत नाहीये. तसा त्याचा एकमेकांशी संबंध जरी नसला तरी आपण हा अभ्यास कुठं कुठं न करत करत असतो हे तुम्हाला समजावं म्हणून मी केवळ हा उल्लेख करतो आहे. याच्या पुढं जो विषय येतो तो म्हणजे आसनाचं स्थैर्य. जसं आसनाचं स्थैर्य प्रयत्न शैथिल्य हे एक आहे, तसं आसन स्थैर्य हे ध्यानाच्या वेळेला व्यापक परमात्म्याशी एकरूपतेची भावना जर निर्माण झाली तर आसनाचं स्थैर्य अजून उत्तम रीतीने जमतं. प्रयत्न शैथिल्यांनी ध्यानाची बैठक सहजपणाने ताण न येता आणि दीर्घकाळ घडते त्या बैठकीतून एक प्रकारची स्थिरता आणि सुखता प्राप्त होते. शरीराकरता प्रयत्न शैथिल्याचा अभ्यास उपयोगी पडत असला तरी मनामध्ये अनेक विचार तरंग उठतात. या तरंगांपैकी काही विचार तरंग ध्यानाच्या विरोधी देखील असतात. तसंच संयमाच्या योगाने आपण जखडले गेलेले आहोत. विशेष करून ध्यान करणं हाच संयम असं ध्यानाच्या वेळेला वाटून त्या संयमाचा तिटकारा येणं किंवा आता बास असं वाटणं अशा प्रकारची देखील विचार प्रवृत्ती होते. मी याचा अनुभव पूर्वी तरुण असताना कॉमेंट्री लागलेली असताना ध्यानाला जर बसलं तर दूरवरून कुठून तरी कॉमेंट्रीचा आवाज ऐकू येतो आहे, पण आपण मात्र केलेल्या नियमाप्रमाणे ध्यानाला बसलोय म्हणजे एक प्रकारे अडकलोय अशी वारंवार भावना मनामध्ये निर्माण होत असे. यामुळे देखील एक प्रकारे ध्यानाच्या विपरीत विचार तरंग मनामध्ये निर्माण होऊन ध्यान मोडावं असं वाटायला सुरुवात होते. किंवा प्रयत्न शैथिल्य पुरेसे साध्य झालेले नसतील तर कुठतरी शारीरिक पीडा किंवा शरीराच्या दुःखाची जाणीव आणि त्यामुळे मनाला होणारे कष्ट यामुळे देखील ध्यानाच्या विरोधी विचार तरंग ध्यान साधकाला अनुभवाला येतात. त्यामुळे आसन मोडण्याची इच्छा होते. यासाठी पतंजली महामुनींनी अनंत समापत्ती म्हणजे अनंताशी एकरूपता हा चिंतन विषय सुरुवातीला सांगितला. प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्ती ही असं ते सूत्र आहे. एक प्रयत्न शैथिल्य असावं शारीरिक कारणाकरता आणि अनंत समापत्ती असावी म्हणजे अनंताशी एकरूपतेची भावना परमात्म्याशी परब्रह्म सत्तेशी एकरूपतेची भावना ही मनाकरता असावी असं त्यांनी सांगितलं. आसन मोडण्याच्या इच्छेच्या बुडाशी देह मी अशा प्रकारची भावना आणि या देहरूप मला पीडा होते आहे अशी एक प्रकारची अहंकारजन्य वृत्ती या दोन कारण म्हणून सांगितलेले आहेत. ही वृत्ती आसनाच्या स्थैर्याला बाधक राहते. अशा वेळेला हा पंचभौतिक आसनामध्ये बसलेला देह मी नसून देह इंद्रियांना प्रज्ञान रूपाने व्यापून सर्व विश्वात भरून उरलेलं अत्यतिष्ठ दशांगुलम असं अनंत ब्रह्मच मी आहे अशा प्रकारची भावना साधकाने ठेवावी. अनंत समापत्ती अर्थात विराट परमात्म्याशी एकरूपता साधण्याची अनंत ब्रह्मच मी अशा प्रकारची भावना ठेवण्याची ही एक विवेक युक्ती आहे. अजूनही एक विवेक युक्ती आहे ती म्हणजे आपले मन आपल्या शरीरात सर्वत्र सामावलेले आहे आणि आपल्या मनात सर्व विश्व सामावलेले आहे. अशा रीतीने सर्व विश्वाचा समावेश आपल्या शरीरात असल्याचं लक्षात घ्यावं. मी अशा तऱ्हेने विश्वामध्ये आणि विश्व माझ्यामध्ये आहे. मी विश्वाहून निराळा नाही, विश्व माझ्याहून निराळ नाही, विश्व परमात्म्यापेक्षा निराळ नाही, म्हणून मीही परमात्म स्वरूपापासून निराळा नाही. अशा विचारांनी चित्त पूर्णपणे परमात्म स्वरूपामध्ये लीन करण्याचा अभ्यास करावा. अशा भावनेने अनंत समापत्ती जर साधली तर ब्रह्माशी तन्मयता होते आणि विरोधी ध्यानाच्या विरोधी विचार तरंग उठेनासे होतात, त्यामुळे देहपीडेचं भान संपत. असं झाल्यामुळं ध्यानाच्या वेळेला शीतोष्ण सुख दुःखादी जी द्वंद्व असतात, हवं नको, सुख अथवा दुःख अशा प्रकारची, ती संपून जातात आणि कुठल्याही प्रकारची देहपीडा किंवा देहव्यथा होत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची किंवा त्या सहन करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य प्राप्त होतं. याचा परिणाम म्हणून साधक आत्मजय आसन जय साधतो. आसनावर बसल्यावर आसन जय जर साधला गेला नाही तर पुढच्या ध्यानाच्या प्रक्रियेला काही अर्थ नाही. एक एक ध्यान प्रदेश जिंकून जाणं हे गरजेचं आहे. त्यामुळं आसनावर आसन जय साधावा आणि मग सद्गुरु स्मरण करावं. आपण पुढच्या वेळेला बघू की सद्गुरूंचं स्मरण, मग सद्गुरूंच्या परंपरेचं स्मरण, सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनांचं स्मरण आणि सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं, महावाक्य उपदेशाचं स्मरण असं सगळं करावं. एवढं झालं म्हणजे मग हा आसन विचार पूर्ण होतो. या आसन विचारांनी उत्तम आसन जमून मग पुढं हा ध्यान साधक प्राणायाम अर्थात मन आणि प्राण यांची एकरूपता साधण्यासाठी म्हणून प्रयत्नशील राहतो आणि या मग प्राणायामाच्या पाठोपाठ प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा योगांनी हे ध्यानाचा अभ्यास पुढे जातो. हा विषय आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी नारायण प्रभु ज्ञानोपा. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.